नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या भोंवडेर आयज गुजरातात पावले. ह्या वेळार ते स्वाभिमान पर्व सयत वेगवेगळ्या कार्यावळींनी वांटो घेतले. सोमनाथ देवळाचो 4 दिसांचो सोमनाथ स्वाभिमान पर्व आयतारा गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या दर्यादेगेवेल्या वेरावलात सुरू जाला. 1026 वर्सा गझनीच्या महमूदान सोमनाथ देवळाचेर पयलेच खेपे केल्ले हल्ल्याच्या घडणुकेक 1000 वर्सा जाली. हे निमतान जायत्यो कार्यावळी आयोजित केल्यात. संसारीक महाशक्त म्हूण देश उभो रावपा खातीर आत्मनिर्भरताय खूप महत्वाची आसा हाचेर घरमंत्री अमित शहा हांणी भर दिला. आयज जोधपूरच्या मारवाड आंतरराष्ट्रीय केंद्रात जाल्ल्या महेश्वरी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते उलयताले. स्वदेशी उत्पादनांचो वापर केल्यार देश आत्मनिर्भर जातलो, तशेच आवय भाषेक चालना दिवपाचे महत्व ताणी उक्तायले.
भाषा ही समाज को जिंदा रखती है, भाषा ही धर्म को जिंदा रखती है, भाषा ही संस्कृति को आगे बढ़ाती है. तो मेरा सभी से आग्रह है कि जहां जरूरत पड़े वहां जरूर जो भी भाषा हो, विदेशी हो तो भी बोलिए, परंतु अपने बच्चों के साथ अपनी मातृभाषा में बोलने का आग्रह करिए, उनको अपनी मातृभाषा सिखाइए. ये हमारे देश को आगे ले जाने के लिए बहुत जरूरी है.
आता मेरेन परीक्षा पे चर्चा 2026 खातीर 4 कोटी वयर ऑनलाईन नोंदणी जाला. हो आकडो फाटल्या वर्साच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डाक फाटी सारता. फाटल्या वर्सा 3 कोटी 50 लाखा वयर नोंदणी जाल्ली. तरणाट्यां खातीर तणावमुक्त वातावरण तयार करपाचो हेतू आशिल्ली परीक्षा पे चर्चा ही देशातली चळवळ जाला, अशें केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज सोशल मिडिया पोस्टावरवीं सांगले. तशेंच हातूंत सगळ्या इत्सुकांनी सक्रीयपणान वांटो घेवपाचें आवाहन तांणी केलें. देशाचो फुडार घडोवपाक देशातल्या तरणाट्यांची महत्वाची भूमिका आसा, अशें केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत जाल्ल्या विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले.
ऐसे हमारे टैलेंटेड युवाओं को आइडेंटिफाई करना, उसकी लीडरशिप के संस्कार को नर्चर करना और उसको लीडर बनाना. दोस्तों, विकसित भारत यंग लीडर डायलॉग ये देश के यंग लीडर तैयार करने की प्रोसेस है. दोस्तों, प्रोसेस का आप हिस्सा बने हैं, इसलिए मैं आपको अभिनंदन देता हूँ.
काल सुरू जाल्ली 3 दिसांची ही कार्यावळ 12 तारखेमेरेन चलतली. मजगतीं ह्या कार्यावळींत देशांतल्या तरणाट्यां वांगडा संवाद सादपा विशीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उमेद उक्तायली. एक बळिश्ट आनी समृद्ध राष्ट्र उबारपाक देशांतल्या तरणाट्यांच्या महत्वाच्या भूमिकेचेर प्रधानमंत्र्यांनी उजवाड घालो. उमेदीन आनी अतुलनीय उर्जेतल्यान प्रेरीत जाल्ली देशाची तरणाटी पिळगी देशाची वाड आनी उदरगती खातीर घटमूटपणान वावुरता, अशें तांणी सोशल मिडिया पोस्टात सांगले. 12 तारखेक ते ह्या संवाद कार्यावळीच्या निमाण्या अधिवेशनात वांटो घेतले. संवसारीक पुस्तक मेळाव्याच्या 53व्या आवृत्तीचे आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी उक्तावण केले.
पिछले 53 वर्षों में लगातार आयोजित हो रहा ये दिल्ली की पुस्तक मेला आज विश्व प्रकाशन जगत का एक प्रतिष्ठित और विश्वसनीय मंच बन चुका है. 20 लाख से अधिक पाठकों का और 50 से प्लस देशों की भागीदारी वाला ही आज विश्व का सबसे बड़ा बिजनेस टू कंज्यूमर पुस्तक मेला हो चुका है, जो लेखक, प्रकाशक और पाठकों का सीधा संवाद और सहभागिता के एक अनूठा मंच पर एक साथ लाने का प्रयास किया है.
पुस्तकां ही पिळग्यांक जोडपी, संस्कृतायेच्यो यादी सांबाळपी आनी समाजाक मार्गदर्शन करपी गिन्यानाचे वाहक आसात, अशें तांणी सांगले. बायलांच्या उदरगती परस बायलांच्या फुडारपणाखालच्या उदरगतीक सरकारान प्राधान्य दिला, अशें भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगला. आयज कोइंबतूरात राज्य भाजपाच्या प्रोफेशनल कनेक्ट कार्यावळीत ते उलयताले. आयज संवसारीक हिंदी दीस. शिक्षण, सांस्कृतायीक आदान प्रदान हांचो आस्पाव करून आंतरराष्ट्रीय पांवड्यार हिंदी भाशेच्या वापराक चालना दिवपा खातीर दर वर्सा हो दीस मनयतात. भारतीय हवामान खात्यान राजस्थान, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकलात दाट धुके पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फुडले 2 दीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, कर्नाटक आनी ईशान्येतल्या कांय वाठारांनी दाट धुके पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. फाल्यां गुजरातांतल्या वडोदराच्या बीसीए मैदानार भारत न्यूझीलंड पंगडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.